मी डॉक्टर अंजली कुलकर्णी. डायलेसिस, पहा आपोहन, डास म्हणजे मॉस्किटो. संधिपात संघातील कीटक वर्गाच्या द्विपंखी गणातील एक उपद्रवी कीटक. जगभर डासांच्या सुमारे 3,200 जाती आहेत. उष्ण प्रदेशात डास अधिक असून ध्रुवीय बर्फाळ प्रदेश, अतिशुष्क वाळवंटी प्रदेश आणि समुद्रसपाटीपासून 4,200 मीटरपेक्षा अधिक उंचीवरील प्रदेशात डास आढळत नाहीत. त्यांच्या अनाफलिस क्युलेक्स आणि ईडस या प्रजाती विविध रोगांचा प्रसार करतात. डासांच्या केवळ माद्या मनुष्याला चावतात तर नर चावत नाहीत. मनुष्याखेरीज गाय, म्हैस, घोडा, खार, ससा अशा 70 प्राण्यांना सुमारे डास चावतात. डास 3 ते 4 मिलीमीटर लांबीचा काळ्या अथवा करड्या रंगाचा सडपातळ कीटक आहे. त्याच्या अंगावर सूक्ष्म खवले असतात. शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे 3 भाग असतात. डोके आखूड असून मानेने वक्षाला जोडलेले असते. डोक्यावर 2 शृंगिका, 2 मोठे संयुक्त डोळे आणि मुखांगे असतात. शृंगिका अनेक खंडांच्या बनल्या असून खंडांच्या सांध्याभोवती केसांचे वलय असते. नरांच्या शृंगिकांवरील केस आकाराने मोठे असून मादीच्या शृंगिकारांवरच्या केस आकाराने लहान आणि विरळ असतात. मुखांगात वरचा ओठ, खालचा ओठ, जंभ, जंभिका, जंभिकेचे स्पर्शक आणि जीभ यांचा समावेश असतो. मुखांगाचे रूपांतर एका निमुळत्या सोंडेमध्ये झालेले असते. या सोंडेतील जंभ आणि जंभिका यांचा उपयोग आश्रयीच्या त्वचेला छिद्र पडण्यासाठी होतो. या छिद्रातून जीभ घुसवून सोंडेतून लाळ सोडली जाते आणि केशवाहिनीतील रक्त शोषून घेतल्या जाते. डासांचे वक्ष 3 खंडांचे बनलेले असून प्रत्येक खंडावर पायाची एक जोडी असते. वक्षाच्या मधल्या खंडावर नाजूक, पारदर्शक आणि लांबट अशी पंखांची एक जोडी असते. पश्चखंडावर पंखांऐवजी संतोलकांची एक जोडी असते. तोल सांभाळण्यासाठी या संतोलकाचा उपयोग केला जातो. डासांच्या वक्षभागात 2 आणि उदरभागात 6 अशा एकूण 8 श्वसन छिद्रांच्या जोड्या असतात. डासांचे उदर 8 खंडांचे बनलेले असते. नर मादीच्या शेवटच्या खंडावर आलिंगके, गुदद्वार आणि जननरंध्र असते. मादीमध्ये शेवटच्या खंडावर अंड निक्षेपक असते. हवेत उडत असताना नर व मादींचे मिलन होते. मादी पाण्याच्या पृष्ठभागावर अंडी घालते. 2 ते 3 दिवसात अंड्यातून अळ्या बाहेर येतात. पुढील 8 ते 10 दिवसात अळ्या 4 ते 5 वेळेला कात टाकत मोठ्या होतात. त्यानंतर प्रत्येक अळीचे कोशात रूपांतर होते. 2 ते 3 दिवसात हे हालचालक्षम कोश वारंवार पाण्याच्या पृष्ठभागी येऊन शेवटी प्रौढ डास पाण्याबाहेर हवेत झेपावतो. नराचा आयुक्काल 1 आठवड्याचा तर मादीचा 1 महिन्याचा असतो. अंडे, अळी, कोश आणि प्रौढ कीटक या डासांच्या जीवनचक्रातील 4 अवस्था असतात. डासांमध्ये पूर्ण रूपांतर घडून येते. अंडी घालण्यापूर्वी डासांच्या मादीला रक्त पिणे आवश्यक असते, कारण त्यातून मिळणारी प्रथिने वापरून ती अंड्यांची निर्मिती करीत असते. रक्तासाठी ती आश्रयीच्या शरीराची ऊब, आर्द्रता, कार्बन डायऑक्साईड वायू, शरीराचा गंध, गडद रंगाचे कपडे इत्यादींमुळे आकर्षक होते. मादी सोंडेतील जंभ आणि जंभिकांच्या सहाय्याने त्वचेला छिद्र पाडून त्यातून जीभ खुपसते आणि आश्रयीच्या उतींमध्ये लाळ सोडते. त्यामुळे त्या भागात जळजळ होते आणि तेथील रक्तपुरवठा वाढतो. लाळेत परजीवी असल्यास ते आश्रयींच्या शरीरात उतरतात. लाळेतील द्रव्यामुळे तेथील रक्त न साकळल्याने ते शोषून घेणे मादीला सुकर होते. लाळ सोडण्याच्या जिभेतील नलिकेतूनच मादी रक्त शोषते. नर डास जेव्हा वनस्पतीच्या कोमल भागापासून रस शोधून घेतो तेव्हा त्यांनी लाळेतून सोडलेल्या विकरांमुळे वनस्पतीच्या ऊतींचे पचन होते व त्यांचे द्रव्यात रूपांतर होते. तर नर डास फुलातील मकरंदही शोषतात. अनाफेलिक्स क्युलेक्स आणि ईडिस या प्रजातीतील डास वेगवेगळ्या रोगांचा प्रसार करतात. अनाफेलिस हे डास रात्री वावरतात. त्यांचे डोके, वक्ष आणि उदर सरळ रेषेत असल्याने वक्षभागावर कुबड दिसत नाही. हे डास बसताना पृष्ठभागाशी कोन करून तिरके बसतात. त्यांच्यामार्फत प्लाझ्मोडियम ह्या हिवतापाच्या कारक आदी जीवांचा प्रसार होतो. क्युलेक्स हे डास रात्री वावरतात. या डासांच्या वक्षभागावर कुबडासारखा बाक असतो, त्यामुळे ते जिथे बसतात त्या ठिकाणी पृष्ठभागाशी त्यांचे उदर समांतर राहते. त्यांच्यामार्फत हत्तीताप रोगाचा कारक वुकेरिया ब्रँकॉफ्टी या परजाती गोलकृमींचा व जपानी मस्तिष्कज्वराच्या कारक विषाणूंचा प्रसार होतो. इडिस हे डास आकाराने मोठे असून दिवसा संचार करतात. यांच्या अंगावर आणि पंखांवर काळे पांढरे पट्टे किंवा ठिपके असतात, त्यामुळे त्यांना वाघरू असेही म्हणतात. हाड मोड्याज्वर म्हणजे चिकनगुनिया आणि डेंग्यूज्वर यांच्या कारक विषाणूंचा प्रसार यांच्यामार्फत होतो. प्लाझ्मोडियम या हिवतापाच्या कारक परजातींचे लैंगिक प्रजनन डासांच्या शरीरात होत असल्याने डास हा प्रथम आश्रयी आणि मनुष्य हा द्वितीय आश्रयी मानला जातो. डासांचे जीवनक्रम मुख्यतः पाण्यात पूर्ण होत असल्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी त्यांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे हेच आवश्यक ठरते. त्यामुळे शक्यतो पाणी साचू देऊ नये. साचलेल्या पाण्यावर कीटकनाशक फवारणी करावी किंवा रॉकेल टाकावे. पाण्याचा साठा मोठा असल्यास त्यात गप्पी मासे सोडावेत. घरातील पाणी नेहमी झाकून ठेवावे. घराजवळील पाण्याचा निचरा करावा आणि गटारे उघडी टाकू नयेत. घराभोवती रिकामे डबे बाटल्या किंवा मोटारींचे टायर ठेवू नयेत. त्यामुळे डासांच्या प्रजननाला खीळ बसते. डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी वापरावी. तसेच दरवाजे खिडक्या संडास आणि सांडपाण्यातील वायू बाहेर सोडणाऱ्या नळ्यांवर शक्यतो डास प्रतिबंधक जाळी बसवावी. डासांना मारणे सोपे नसते, परंतु डासांना पळवून लावता येते. त्यासाठी खास धूप अगरबत्त्या मलमे आणि वड्या यांचा वापर करू शकतो. डासांना पळवून लावण्यासाठी बाष्परसायने हवेत सोडणारी तसेच विशिष्ट ध्वनी निर्माण करणारी विजेवर चालणारी उपकरणे बाजारात मिळतात. यापैकी योग्य मार्गाचा वापर करून डासांना घरापासून दूर ठेवणे आरोग्याचे रक्षण करता येते. वैद्यकीय अधिकारी सर रोनॉल्ड रॉस यांनी 1897 भारतात सिकंदराबाद इथे अनाफोलिस डासांच्या प्लाझ्मोडियम वायवॅक्स या हिवतापाच्या परजीवी अवस्थांचा अभ्यास करून डासांमार्फत हिवताप पसरतो हे दाखवून दिले आहे. या कार्याबद्दल 1902 वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार रॉस यांना देण्यात आला. सदर नोंद प. वी. सोहनी यांनी लिहिली आहे.